दुसरे राजे अध्याय 25. सिदकियाने बाबेलाच्या राजा विरुद्ध बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखदनेसर आपल्या सैन्यासह यरुश्लेमेवर चाल करून गेला. सिदकियाच्या कारकिर्दीचे ते 9वे वर्ष 10वा महिना 10वा दिवस होता. नबुखदनेसरच्या सैन्याने यरुश्लेमेला वेढा देऊन लोकांचे येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले. सिदकियाच्या राजाच्या कारकिर्दीचे 11वे वर्ष उजाडेपर्यंत या नगराला वेढा चालूच राहिला. दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. 4थ्या महिन्याच्या 9व्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य मनुष्याची अन्नान्न दशा झाली. मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली. दोन्ही तटांच्या मध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले. नगरास खासद्यांचा वेढा पडलाच होता. इकडे राजाने अरबाचा रस्ता धरला. खासदी सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरिहो जवळ गाठले. तेव्हा सिदकियाचे सैन्य त्यास एकटा सोडून पळून गेले. बाबेल देशाच्या लोकांनी राजा सिदकियाला धरून रिबला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिदकियाला जबर शासन करण्याचे ठरवले. त्यांनी सिदकियाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जीवे मारले. नंतर सिदकियाचे डोळे काढले आणि त्यास जेरबंद करून बाबेलात नेले. बाबेलचा राजा नबुखदनेसर याच्या कारकिर्दीच्या 19व्या वर्षी 5व्या महिन्यात 7व्या दिवशी नबुझरदान यरुश्लेमेवर चाल करून आला. नबुझरदान हा राजाच्या उत्तम निवडक सैन्याचा नायक होता. नबुझरदानाने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरुश्लेम मधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले. मग खासदी सैन्याने यरुश्लेमची तटबंदी पाडली. नगरात अजून असलेले लोक, बाबेलाच्या राज्याकडे फितून गेलेले लोक व उरलेले लोक यांना गारद्यांचा नायक नबुझरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले. अगदीच दरिद्री लोकास तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमय आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले. परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची खासदी सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी गंगाळी यांची मोडतोड करून ते पितळ त्यांनी बाबेलात नेले. इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपकरणेही त्यांनी घेतली. अग्निपात्रे, वाडगे, सोने चांदीच्या लोभापायी सोन्या रुपयाची भांडीही नबुझरदानने हस्तगत केली. अशा प्रकारे नबुझरदानने बळकावलेल्या वस्तू, दोन पितळी स्तंभ, एक मोठे पितळी गंगाळ, परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनाने करवून घेतलेल्या ढकलगाड्या यात इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते. प्रत्येक स्तंभाची उंची 27 फूट, त्यावरील कळस 4.5 फूट उंचीचे, तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती. दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते. नबुझरदानने लोकास मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या आणि 3 द्वारपाल आणि शहरातून एक सैन्याधिकारी, अजूनही नगरात असलेले राजाचे 5 सल्लागार, सैन्याधिकाऱ्याचा सचिव हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली 60 माणसेही त्याने घेतली. बाबेलातील रिबला येथे नबुझरदानने या सर्वांना राजासमोर हजर केले. बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथा देशातील रिबला येथे हत्या केली. अशा प्रकारे यहुदी यांना आपल्या भूमीतून बंदिवान म्हणून जावे लागले. बाबेलचा राजा नबुखदनेसरने काही लोकास यहुदातच राहू दिले. त्यामध्ये एक जण होता, त्याचे नाव गदल्या. हा अहिकामचा मुलगा आणि अहिकाम शाफानचा. या गदल्याचा नबुखदनेसरने यहुदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले. नथन्याचा मुलगा इश्माएल, कोरहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी, तन्हूमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलाच्या राजाने गदल्याचा अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्यास भेटायला मिस्पा येथे आले. गदल्याने त्या सर्वांना शपथ दिली आणि तो त्यांना म्हणाला, खासदी अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका, या देशातच राहून बाबेलाच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे भले होईल. अलिशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानापैकी होता. त्याने आणखी 10 जणांसमवेत 7व्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहुदी खासदी यांना मिस्पा येथे ठार केले. मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. खासदी लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यांपासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले. पुढे अबील मरोदक हा बाबेलाचा राजा झाला. त्याने यहुदाचा राजा यहोयाखिन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखिनाला तोपर्यंत तुरुंगात पडून 37 वर्षे झाली होती. अबील मरोदकने सत्तेवर आल्यावर 12व्या महिन्याच्या 27व्या दिवशी हे सुटकेचे काम केले. त्याच्याशी त्याने चांगले बोलून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्याने त्यांच्याहून त्यास दरबारात उच्चासन दिले. अबील मरोदकने त्यास तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखिन अबील मरोदकच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे. अबील मरोदक राजाने त्यास पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.